गौर निताय की जय। भाषांतर दधीची, शिबी आणि इतर अनेक श्रेष्ठ व्यक्तींनी सामान्यांच्या हिताकरिता प्राणही त्यागले आहेत, याला इतिहास साक्षी आहे। मग ही एकशीत भूमी का बरे दान करू नये, याला कोणता विकल्प आहे? हरे कृष्ण। आजच्या पवित्र दिवशी जमलेल्या सर्व भक्तांचं या भागवतम क्लासमध्ये हृदयपूर्वक स्वागत आहे। अतिशय सुंदर प्रसंग या भागवतम मध्ये चर्चा होतोय। श्रीमद भागवतमचा 8वा स्कंद अध्याय 20 आणि श्लोक क्रमांक 7 यावर आपण थोडी चर्चा करणार आहोत। तर या प्रसंगाची पार्श्वभूमी अशी आहे, भगवान वामनदेव बली महाराजांकडे दान मागण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी 3 पावले भूमी मागितली आणि तसं बली महाराजांनी वचन पण दिलं होतं। आणि हे वचन दिल्यानंतर शुक्राचार्य जे बली महाराजांचे गुरु आहेत, ते मागच्या अध्यायामध्ये ती चर्चा होते की कसं ते वेगवेगळे पर्याय सांगतात की आपण संपूर्ण जी संपत्ती आहे दान का नाही केली पाहिजे। ज्याप्रमाणे एक वृक्ष मुळासकट उपटून काढला तर तो भविष्यामध्ये कसं फळ आणि फुलं देणारे, इतरांना आश्रय प्रदान करू शकणारे, तसं बळी महाराज तुम्ही एक क्षत्रिय आहात आणि असुर कुळाचे प्रमुख आहे तुम्ही, तुमच्यावर संपूर्ण कुळ हे विसंबून आहे आणि जर का तुम्ही संपूर्ण संपत्ती ते विष्णूंच्या चरणी अर्पण केली तर तुमचं भविष्य कसं होईल, थोडक्यात तुमचा उदरनिर्वाह कसा चालेल आणि माझा उदरनिर्वाह कसा चालेल, असं शुक्राचार्य म्हणत होते। तर फार विशेष गोष्ट या भागवतमच्या या प्रसंगामध्ये जे आत्मसमर्पण आहे, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की 18वा अध्याय 66 नंबर श्लोक मध्ये सर्व धर्मान परित्यज माम एकम शरण व्रज, हा संपूर्ण भगवद्गीतेचा सार आहे। आणि या सारात हा जो सार आहे या भक्तियोगातला अतिशय टॉप मोस्ट जो स्तर आहे त्याचं जे प्रदर्शन आहे ह्या प्रसंगामध्ये आपल्याला दिसून येतं। बली महाराजांचे जे गुरु होते शुक्राचार्य यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला, इवन भविष्यामध्ये त्यांना शाप सुद्धा दिलेला आहे की तुझं सर्व काही नष्ट होईल, तुला नरकाची गती प्राप्त होईल। आणि एवढा असून सुद्धा बली महाराजांचं जे समर्पण आहे भगवंतांच्या प्रती हे भागवतामध्ये गौरव करण्यासारखं आहे। म्हणून भागवतमची एक विशेषता आहे, या श्रीमद भागवतम ग्रंथामध्ये अनेक विषयांची चर्चा केलेली आणि त्या विषयांमध्ये वेगवेगळे प्रसंग येतात, त्या व्यक्तींचे चरित्र यांचा गौरव सुखदेव गोस्वामी फार विस्तारित रूपाने करतात। प्रामुख्याने या भागवतमध्ये आंतरिक जो भाव आहे भक्ताचा किंवा भक्तिमय जीवनातला जो काही आंतरिक भाव आहे त्या भावाला इलेब्रेट केलेलं आहे सुखदेव गोस्वामींनी प्रत्येक प्रसंगामध्ये। तुम्ही प्रत्येक भागवतांचा प्रसंग जर वाचला तर प्रसंग छोटा आहे पण त्या भक्तांनी ज्या काही प्रार्थना अर्पण केलेल्या आहेत त्या प्रार्थना खूप मोठ्या आहेत, जवळजवळ 35, 40, 30 एवढ्या श्लोकांच्या संख्येमध्ये प्रार्थना आहेत। कारण त्यांच्या अंतर्मनामध्ये जो भक्तिभाव होता आणि भगवंत भेटल्यानंतर त्यांनी जो भक्तिभाव प्रकट केलेला आहे, भगवंतांप्रती जे समर्पण दाखवलेलं आहे त्या समर्पणाचं कौतुक सुखदेव गोस्वामी जास्ती करतात। म्हणून आंतरिक भाव या ठिकाणी पहा, शुक्राचार्यांची जर प्रतिमा आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवली तर शुक्राचार्य आपल्याला अतिशय बाह्यातकारी दृष्टीने निश्चित वैराग्य आहेत, संत आहेत, पण त्यांच्यापेक्षाही सर्वोत्तम उत्तम स्तर यांचा आहे, पण सर्वोत्तम जो स्तर आहे हा बली महाराजांचा आहे। म्हणून जे गुरु आहेत एक बाह्यातकारी दृष्टीने पाहिलं तर गुरु हे उंच स्थानावर असतात, त्यानंतर त्यांच्या खाली शिष्य असतो, परंतु या ठिकाणी भगवंतांनी त्यांच्या भक्तीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे की एक असतो लौकिक धर्म, एक दुसरा असतो अलौकिक धर्म। या ठिकाणी शुक्राचार्य आणि बली महाराज यांच्या दोघांच्या जीवनामध्ये वैयक्तिक काहीही वादविवाद नव्हता, किंवा त्यांनी जो शाप दिलेला आहे तो आपापल्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्यांनी त्या प्रसंगाला पाहिलेलं आहे। शुक्राचार्य प्रभुपाद सांगतात की शुक्राचार्य हे एक पुरोहिताचं काम करणारे स्मार्त कर्मकांडी ब्राह्मण होते आणि बली महाराज यांनी ऑलरेडी कृष्ण प्रेमाची प्राप्ती केली होती। बाह्यदृष्ट्याने पाहिलं तर ब्राह्मण म्हणजे अतिशय सात्विक सर्व गुणांनी युक्त असे ब्राह्मण असतात. आणि खास करून त्या ब्राह्मणांमध्ये जे कुलगुरु होते ते म्हणजे शुक्राचार्य होते. आणि दुसऱ्या बाजूला असुर, असुर हे खास करून रजोगुणी असतात, तमोगुणी असतात, भगवंतांची आज्ञा मान्य करत नाहीत, भगवंतांच्या विरुद्ध कार्य करतात. तर असा भाव असुरांचा असतो. पण या ठिकाणी बली महाराज हे असुर कुळामध्ये असून सुद्धा त्यांनी जे भगवत भक्तीचं प्रदर्शन केलेलं आहे हे परोधर्माचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणून भागवतमध्ये अशा अनेक विषयांची चर्चा आहे. भागवतमच्या दुसऱ्या श्लोकामध्ये संबंध अभिधेय आणि प्रयोजन, अभिधेयमध्ये व्यासदेव या विषयवस्तूची मांडणी करतात की मी भागवतमध्ये काय चर्चा करणार आहे, या भागवतमध्ये काय आहे. ते म्हणतात की धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सरानाम सताम. धर्म प्रोजित, जो कैतव जो फसवा धर्म आहे त्या फसवा धर्माचं या भागवतमध्ये अजिबात चर्चा येणार नाही. जे कर्मकांड आहे, दुसरी गोष्ट पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, ज्ञानकांड उपासना कांड, या गोष्टींचं भागवतमध्ये अजिबात वर्णन नाहीये. जरी थोडंफार वर्णन दिसत असेल पण भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे या उद्देशाने त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या भागवतमच्या दुसऱ्या श्लोकामध्ये शुकदेव व्यासदेवांनी या कैतव धर्माला हाकलून काढलेलं आहे, अजिबात प्रवेश दिलेला नाही. फक्त शुद्ध भक्ती कृष्ण प्रेम प्राप्ती या भागवतमचा उद्देश आहे. आणि हे जे भागवतम आहे हे भागवतम आंतरिक भावाचं प्रकटीकरण आहे. म्हणून जेव्हा आपण ज्या विधीचं पालन करतोय ही विधी भागवत विधी. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये आंतरिक भाव जोडला गेला पाहिजे. जर आपण आंतरिक भाव प्रत्येक कार्याशी जोडला जातो तेव्हा भगवंतांशी डायरेक्ट कनेक्ट होतो आपण. म्हणून प्रत्यक्ष कनेक्शन जे आहे भगवंतांचं, या कनेक्शनसाठी फार मोठी प्रोसेस नाहीये. योगा करा, साधना करा, ज्ञान करा, या सगळ्या गोष्टी, आपण जे काही कार्य करतो त्या कार्याच्या माध्यमातून भगवंतांशी आपण जोडलं गेलं पाहिजे. पहा, बटाटे मशीनमध्ये पण कापले जातात, तेच बटाटे एक भक्त पण कापतो, है ना. पण त्या बटाटे कापण्याची जी क्रिया आहे त्या क्रियाच्या माध्यमातून आपण भगवंतांशी कनेक्ट होतो. तर हा भक्तियोगाचा अत्यंत साधा सोपा आणि सर्वोत्तम लाभ प्राप्त करून देण्याचा हा मार्ग आहे. म्हणून हे जे भागवत आहे, भागवत भक्तांच्या संघामध्ये प्रकट होत असतं. सनातन गोस्वामी सांगतात की या भागवत पडे वैष्णवर स्थाने, एकांत चित्त करे चैतन्य चरणे. एकांतामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या चरणावर चित्त एकाग्र केलं पाहिजे. जेव्हा भक्त एकत्र येतात त्यांच्यामध्ये भागवतमची चर्चा झाली पाहिजे. आणि जेव्हा भागवतमची चर्चा होईल, भागवतमच्या एका एपिसोडमध्ये अशी चर्चा येते, पुरंजन आख्यानामध्ये नारद मुनी पुरंजनला उपदेश करतात की आता तू वैरागी बन आणि अशा लोकांचा आश्रय घे, अशा आश्रमामध्ये जा ज्या ठिकाणी जसं गंगा निरंतर वाहत असते त्याप्रमाणे ज्या आश्रमामध्ये निरंतर हरिकथारूपी गंगा वाहत असते. तुमचा चार चार पाच पाच तास त्या भागवतमच्या चर्चेमध्ये कुठे निघून जातो समजायला नाही पाहिजे. ही जी मग्नता आहे ही भागवतम अपेक्षा करतं साधकाकडून. म्हणून या भागवतमध्ये परोधर्माचं जास्त वर्णन केलेलं आहे. हा जो अलौकिक धर्म आहे, ज्या ठिकाणी शुक्राचार्य सांगतात की हे बली महाराज तुम्ही जी संपत्ती भगवंतांना अर्पण करतायत तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. दान दिलं पाहिजे पण अतिशय कमी प्रमाणात. स्वतःच्या रक्षणाचा पण विचार केला पाहिजे, स्वतःच्या उदरनिर्वाहाचा पण विचार केला पाहिजे. ही जी भावना आहे ही लौकिक धर्माची भावना आहे. आणि त्याच्याही पुढे अलौकिक धर्माची भावना आहे, ती म्हणजे बली महाराजांनी या ठिकाणी प्रकट केली. म्हणजे यांचा पण विश्वास असतो धर्म पालन करायचा, कशासाठी, अर्थप्राप्तीसाठी. म्हणजे अर्थ प्राप्त होत असेल, आपलं स्वार्थ जर साधलं जात असेल त्या ठराविक धर्मतत्वांचं पालन करायचं, आणि त्या धर्मतत्व पालन केल्यानंतर अर्थप्राप्ती होते. अर्थप्राप्ती केल्यानंतर काम, धर्म अर्थ काम, इंद्रिय भोगाची इच्छा पूर्ण करायची, आणि वेळ भेटला तर मोक्षाचा विचार करायचा. हा जो लौकिक धर्म आहे हा लौकिक धर्माला भागवतमध्ये अजिबात स्थान नाही. म्हणून आदर्श काय आहे साधकांसाठी, भागवत धर्माची जी काही सर्वोच्च परमावस्था आहे, बली महाराज आपण पाहतो. बली महाराजांनी स्वतःच्या गुरूंचा त्याग केला भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. देव जोडावा तरी करावा अधर्म, जरी अधर्म करावा लागला कुणासाठी, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जरी अधर्म करावा लागला तरी तो गौरव करण्यासारखा व्यक्तीचा स्वभाव आहे असं भागवतम शिकवतं. म्हणून विभीषण महाराजांनी सोन्यासारखी लंका आणि अतिशय प्रिय बंधू रावण यांचा त्याग केला. कुणासाठी? भगवंतांच्या आनंदासाठी. ब्रजगोपींनी श्रीकृष्णांच्या आनंदासाठी सर्व सामाजिक ज्या काही त्यांच्यावर बंधनं होती सर्व बंधनं तोडून ते भगवंतांकडे गेले. ब्राह्मण पत्न्या सर्व त्यांचे जे पती होते अतिशय एक्सपर्ट कर्मकांडी ब्राह्मण होते या सर्वांचा त्यांनी त्याग केला आणि भगवंतांच्या चरणाशी गेले. लक्ष्मणाचं उदाहरण पाहतो. लक्ष्मणाने स्वतःच्या आईचा त्याग केला आणि भगवंतांच्या आनंदासाठी वनात गेले. तर ह्या ज्या भावना आहेत भागवतामध्ये खास करून यांची चर्चा या भागवतम ग्रंथामध्ये. आणि शिल प्रभुपादांनी हा जो भागवतम क्लास सकाळी दिलेला आहे वारंवार या जो अलौकिक जो धर्म आहे जो परोधर्म आहे सवय पुंसा परोधर्म येतो भक्तीर अधोक्षजे याचं निरंतर स्मरण व्हावं निरंतर आपली चेतना त्यामध्ये टिकून राहावी यासाठी रोज भागवतम क्लासची चर्चा रोज होत असते आपल्या इथं. तर ही फार मोठं वरदान आहे आपल्यासाठी. हा जो झाला एक प्रसंग या एपिसोडमध्ये. दुसरा प्रसंग जसं भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की य यथा माम प्रपद्यंते तामस तैव भजाम्यहम. जो व्यक्ती ज्या भावनेने माझ्याकडे येतो मला ज्या प्रकारचे भाव अर्पण करतो त्याच प्रकारचं मी त्याच्याशी आदान प्रदान करत असतो हा माझा स्वभाव आहे. भगवंत स्वतःच्या स्वभावाचा या ठिकाणी परिचय देतात. म्हणजे जो भगवंतांना पुत्र समजतो तर भगवंत त्याचे पुत्र बनतात. भगवंत त्याला भगवंत जर प्रियकर वाटत असतील तर भगवंत देखील त्याचे प्रियकर बनायला तयार असतात. हा भगवंतांचा भाव आहे. या कथेची जेव्हा सुरुवात झाली स्वर्गावर असुरांनी आक्रमण केलं आणि सर्व देवता असुरांच्या भयाने आपापली निवासस्थाने घर सोडून निघून गेली. आणि या सर्वांची चिंता देवतांची जी माता होती आदिती हिला चिंता झाली की माझ्या सर्व पुत्रांनी आपापली निवासस्थानं सोडून दिलेली आहेत आणि ते इतस्तता लपून बसलेले आहेत असुरांच्या भयाने. तेव्हा कश्यप मुनींकडे ती विनंती करते आणि कश्यप मुनी त्या आदिती मातेला एक पायव्रत देतात. त्या व्रताचं पालन केल्यानंतर तिचं हृदय शुद्ध पण होतं आणि भगवंत प्रसन्न होतात. आणि स्वयं भगवंत वामनदेवच्या रूपाने पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आदिती मातेच्या समोर म्हणजे तिच्या पोटी जन्म घेतात. तर हा पहा अतिशय सुंदर भाग आहे. साक्षात भगवंत ज्यांच्यासाठी तप केलं जातं ज्यांच्यासाठी यज्ञ केलं जातं ज्यांच्यासाठी सर्व काही अर्पण केलं जातं असं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आदिती मातेच्या समोर प्रकट झालेत. आणि प्रकट झाल्यानंतर पहा आपल्यासमोर भगवंत प्रकट झालेत तर कल्पना करू शकतो आपण आपला भाव काय असेल. तर या ठिकाणी आदिती माताने इतकी मोठी चूक केली फार मोठी चूक केली. तर आदितीने काय मागितलं की माझ्या मुलांची जी घरं आहेत माझ्या मुलांचं जे काही राजवैभव आहे हे सर्व असुरांनी हरण केलेलं आहे आणि ते पुन्हा प्राप्त व्हावं अशी मी तुमच्याकडे इच्छा करते. बस एवढंच आदिती मातेने मागितलेलं आहे. तर या व्यतिरिक्त आदिती माता भगवंतांची शुद्ध भक्ती मागू शकली असती भगवंतांचं प्रेम मागू शकली असती जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमस्वरूपी तिची सुटका झाली असती. पण संसाराची इतकी आसक्ती होती आदिती माताला इतकी आसक्ती होती की भगवंतांचा जो कृपेचा भाव आहे तो कृपेचा भाव ती जाणू शकली नाही. तर हा भक्ती मार्गामध्ये जो भाव आहे भगवंतांप्रती जे समर्पण आहे ते समर्पण का दाखवू शकत नाहीत हे लोक कारण यांची प्रचंड आसक्ती आपल्या मानसिक संकल्पनांवर आपल्या संसारावर आपल्या विस्तारित केलेल्या सगळ्या गोष्टींवर इतकी आसक्ती आहे त्यामुळे भगवंतांना पुकारू शकत नाही ते. म्हणून पुढे वामनदेव जेव्हा बलिमहाराजांकडे गेले आणि ही कृपा बलिमहाराजांवर इतकी वर्षाव केली त्यांनी की बलिमहाराजांना स्वतःला दान करून दिलं. म्हणजे बलिमहाराजांनी संपत्ती दान केली पण भगवंतांनी स्वतःला बलिमहाराजांचा सेवक म्हणून स्वीकारलं आणि सुतल लोकाचं राज्य दिलं. ज्या सुतल लोकामध्ये कधीही वृद्धत्व येत नाही कधीही आजारपण येत नाही असं सर्व भगवंतांच्या सुदर्शन चक्राने सुरक्षित असं सुतल लोक भगवंतांनी बलिमहाराजांना अर्पण केलं. एवढंच नाही तर स्वयं वामनदेव भगवंत सुतल लोकामध्ये बलिमहाराजांचा द्वारपाल म्हणून सेवा करतात. तर ही जी परीक्षा आहे पुढे भविष्यामध्ये बलिमहाराजांचं भगवंत दान मागतात तीन पावले भूमी मागतात आणि बलिमहाराज वचन पण देतात पण ते वचन पूर्ण होत नाही. दोन पावलामध्ये संपूर्ण ब्रह्मांड भगवंत व्यापून टाकतात आणि तिसरं पाऊल ठेवायला जागा नसते. म्हणून दान देणारा जितका सामर्थ्यशाली असतो दान जे ऐश्वर आहे जितकं किमतीचं आहे तितक्याच किमतीचा दान देणारा व्यक्ती पण असतो. म्हणून भगवंतांनी त्याला विचारलं बली महाराजांना की आता पुढे माझं तिसरं पाऊल कोठे ठेवू, तेव्हा बली महाराजांनी स्वतःला भगवंतांसमोर समर्पित केलं. एवढंच नाही, आता पहा भगवंतांनी सर्व संपत्ती हरण केलेली आहे, सर्व संपत्ती हरण करून सुद्धा भगवंत प्रसन्न नाहीत. बली महाराजांना वरुण पाशाने भगवंतांनी बांधून टाकलं आणि सर्व हा राजा व्यक्ती हा प्रचंड मान सन्मानाने विभूषित असतो, तर अशा व्यक्तीचा सर्व सभेमध्ये अपमान केला जातोय. आणि एवढंच नाही, अपमान करत असताना सुद्धा भगवंत त्याच्याकडे अजिबात दया भावनेने पाहत नाहीत. बली महाराजांकडे त्यांना बंदी बनवलं आणि भगवंत म्हणतात की तू मला दान दिलेलं आहे पण तू माझी इच्छा पूर्ण केलेली नाहीस. आणि तेव्हा ब्रह्माजी त्या ठिकाणी प्रकट होतात. ब्रह्माजी म्हणतात की अहो भगवंता, तुम्हाला साधं फूल कुणी अर्पण केलं, तुळशी पान अर्पण केलं, थोडं छोटंसं पाणी अर्पण केलं, तरी तुम्ही त्याच्यावर प्रचंड प्रसन्न होतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वरदान प्रदान करतात. तर या व्यक्तीने तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांड दान केलेलं आहे, त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही आणि स्वतःला देखील समर्पित केलेलं आहे, तुम्ही का वर एवढी परीक्षा घेतात त्याची. तेव्हा भगवंत म्हणतात की ब्रह्माजी, हे जे दृश्य चालू आहे संपूर्ण, हे दृश्य म्हणजे माझ्या भक्तीचं प्रकटीकरण आहे. माझ्या शुद्ध भक्ताची भावना मी जगासमोर मला दाखवायची आहे की माझा भक्त किती समर्पित असतो याला काही लिमिट नाही. म्हणजे देव जोडावा तरी करावा अधर्म, जरी अधर्म करावा लागला भगवंत याच्या माध्यमातून जर प्रसन्न होत असतील, तर ही जी भावना आहे ही भावनेचं या संपूर्ण एपिसोडमध्ये प्रदर्शन आहे. म्हणून या संपूर्ण प्रसंगामध्ये तुम्ही जर पुढे वाचत जाल तर बली महाराजांनी भगवंतांना का हा प्रश्न अजिबात विचारलेला नाही. माझ्या जीवनामध्ये असं का, मी इतका जप करतो, तुमची भक्ती करतो, साधना करतो, तुम्हाला एवढं समर्पण दिलेलं आहे, माझ्या जीवनामध्येच का तुम्ही एवढ्या समस्या दिल्या, असं प्रश्न बली महाराज अजिबात विचारत नाही. तसंच पांडवांच्या जीवनामध्ये आम्ही वाचत होतो पहिल्या स्कंदामध्ये की भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये निवास करतात. 16,108 राण्या, अतिशय सुंदर त्यांचा राजमहल आहे, सर्व सुविधांनी युक्त असं द्वारका नगरी आहे. ती द्वारका नगरी सोडून भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरमध्ये का निवास करतात आणि एक दिवस दोन दिवस नाही तर 4-4 महिन्यापर्यंत भगवंत निवास करतात त्या ठिकाणी. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की त्या पांडवांची जी भावना होती, हे पांडव भगवंतांच्या इच्छेला अनुरूप जीवन जगत होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये इतक्या समस्या आल्या, त्यांच्या घराला आग लावली तरी भगवंतांचं स्मरण केलं, त्यांना साधी ठेच लागली तरी भगवंतांचं स्मरण करत होते. सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्ही काळामध्ये भगवंतांचं स्मरण करत होते. आणि ज्याप्रमाणे एखादा लहान बालकाला त्याच्यासाठी फक्त आश्रय म्हणजे त्याची आई असते, त्याप्रमाणे या पांडवांनी प्रत्येक वेळोवेळी फक्त भगवान श्रीकृष्णांना पुकारलं. म्हणून पाहतो आपण दुःखामध्येच पांडवांनी स्मरण केलं असं नाही, जेव्हा त्यांना राजवैभव प्राप्त झालं, त्यांच्या जीवनामध्ये सुख आलं, राजसूय यज्ञ जेव्हा केला त्यावेळेस अग्रपूजेचा जो मान होता त्यांनी भगवान श्रीकृष्णांना दिला. त्यांना माहिती की एवढ्या सगळ्या समस्यांचं याच्यापासून जे रक्षण केलं आमचं भगवंतांनी, तर ह्याचं एकमेव श्रेय म्हणजे श्रीकृष्णांना जातं. आणि भगवंत नुसते हस्तिनापूरमध्ये राहायचे असं नाही, तर भगवंत त्या पांडवांच्या घरी सारथी म्हणून सेवा केली, त्यांना मार्गदर्शन म्हणून त्यांनी सेवा केली, त्यांच्या युद्ध काळामध्ये त्यांच्या तंबूवर रात्रभर पहारे करीन म्हणून भगवान श्रीकृष्ण सेवा करायचे. तर असं का घडत होतं, कारण त्यांचं जे समर्पण होतं ते समर्पण त्यामुळे भगवंतांना स्वतःला ते रोखू शकत नव्हते. म्हणून ही परोधर्म पालन करण्याची फलश्रुती आहे. जो व्यक्ती या परोधर्माचं पालन करतो, जो या भगवत भक्तीचं पालन करतो, त्याच्यासाठी भगवंत स्वतःच दास्यत्व स्वीकारतात त्या भक्ताच्या घरी. म्हणून भक्त जीवनामध्ये असं टार्गेट ठेवत नाही की मी भगवंतांना माझा सेवक बनवेल, पण तो भक्त इतका सेवाभावनेने इतका भक्तिभावने विभूषित होतो की भगवंतांना स्वतःलाच राहवत नाही की मी या भक्तासाठी काय करू. भक्त झोपतो रात्री पण भगवंत त्याच्यासाठी रक्षणाचं प्लॅनिंग करत असतात. म्हणून ज्याप्रमाणे पापणी डोळ्याचं रक्षण करते तसं भगवंतांनी पांडवांचं रक्षण केलं होतं. तर अंबरीश महाराजांच्या कथेमध्ये येतं की परोधर्मामध्ये भगवंतांचाच आश्रय का घेतला पाहिजे, भगवंतच असे एकमेव व्यक्ती का आहे त्यांच्या जीवनामध्ये आश्रय घेण्यासाठी. कारण या धर्मपालन पद्धतीमध्ये त्याला पूर्वीपासूनच अशी प्रक्रियेमध्ये टाकलं जातं की आपण पाहतो जेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये आलो, सर्व देवी देवतांचा आश्रय सोडला, सर्व समाजाचा आश्रय सोडला, सर्व जगाची लाज सोडली आणि फक्त भगवंतांच्या चरणाशी आलो आणि त्याला इतके अशी श्रद्धा त्याची वाढत 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 जाते आणि ज्या ज्या वेळेस थोडं संकट आलं तरी भगवंतांचं स्मरण, मोठं संकट आलं भगवंतांचं स्मरण, जीवनामध्ये सुख आलं भगवंतांचं, दुःख आलं तरी भगवंतांचं स्मरण होतं. म्हणजे नमामि नारायण पाद पंकजम करोमि नारायण पूजनम सदा, ही जी प्रक्रिया आहे सदैव नारायणांचं स्मरण करत करत जेव्हा ही भावना परिपक्व होते तेव्हा स्वाभाविकपणे स्मरण होतं, त्याला विशेष श्लोक आठवण्याची आवश्यकता नाही, त्याला विशेष असं दुसरा कोणाचा आश्रय घेण्याची गरज नाही, स्वाभाविकपणे भगवंतांचं स्मरण होत असतं. म्हणून हा जो परोधर्म आहे, परोधर्मामध्ये भगवंत आपण पाहतो नंदबाबांचे वृंदावनमध्ये तुकाराम महाराज म्हणतात की अनंत ब्रह्मांड उदरी, ज्यांच्या उदरातून अनंत असे ब्रह्मांड बाहेर प्रकट होतात, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी, भगवंत हरी म्हणून प्रसिद्ध आहेत, ते स्वतः बालक होऊन नंदबाबांच्या अंगणामध्ये विहार करतात. नवल केवडे केवडे न कळे कानोभाचे कोडे, पृथ्वी जेने तृप्त केली, ज्यांच्या शक्तीने सर्व जीवांचं पालन पोषण होतो, पृथ्वी जेने तृप्त केली यशोदा त्यासी भोजन घाली, विश्वव्यापक कमळापती गौडणी त्याशी कडये घेती, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. असे श्रीकृष्ण वृंदावनमध्ये आपल्या भक्तांचं दासत्व स्वीकारतात, त्यांचा सेवक म्हणून निवास करतात. श्रीकृष्ण पहा, तुम्ही चित्र पाहिलं असेल, नंदबाबांचे चप्पल श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर घेऊन वृंदावनमध्ये विहार करतात. तर हा जो भक्तिभाव आहे हा समर्पण त्याग या दृष्टिकोनातून प्राप्त होत असतो, या प्रक्रियेतून भगवंत प्राप्त होत असतात. तर अहम भक्त पराधीन यस स्वतंत्र इव द्विज, भागवत विधी काय सांगते की मी त्या भक्ताच्या इतका अधीन होतो, इतका अधीन होतो की माझं स्वतंत्र अस्तित्वच काही राहत नाही. अहम भक्त पराधीन यस स्वतंत्र इव द्विज, साधुवीर ग्रस्त हृदय भक्तीर भक्त जनप्रिया, त्या साधूंनी मला त्यांच्या भक्तिभावाने त्यांच्या हृदयामध्ये बंदिस्त केलेलं आहे आणि त्यामुळे मी कोणाच्याही मालकीचा नाहीये, फक्त मी भक्तांच्या मालकीचा आहे. तर ही आहे अत्यंत भक्ती मार्गातली सर्वोच्च अवस्था, कुणीही नुसते वृंदावनच्या लीला ऐकून ह्या स्तराला प्राप्त करू शकत नाही. तर याच्यासाठी साधू हा जो शब्द वापरलेला आहे या श्लोकामध्ये, साधू हृदय बनवावं लागेल आपल्याला. म्हणून बाह्य चेतना, आपण कोणत्या आश्रमामध्ये आहोत, आपण कोणते वस्त्र घातलेले आहेत, मी स्त्री आहे की पुरुष आहे, याला भागवतम अजिबात लांबपर्यंत थारा देत नाही. म्हणून भागवतमध्ये आपण पाहतो पहिल्या स्कंदामध्ये एका स्त्रीच्या प्रार्थना आहे, ती म्हणजे कुंती महाराणी. सुखदेव गोस्वामींना जर व्यासदेवांना भागवतम लिहायचंच असतं तर अतिशय मोठे संतांचं त्यांनी पहिले प्रार्थना लिहिल्या असते, है की नाही? पण नाही, त्यांनी भक्तिभावाकडे लक्ष केंद्रित केलं आणि त्याला इलॅबरेट केलेलं आहे भागवतम मध्ये. भक्तिभाव ज्या ठिकाणी आहे त्या भावनेचं त्यांनी प्रकटीकरण केलेलं. म्हणून साधूचं हृदय, आपण आपलं बाह्य शरीर डेकोरेशन करतो तर शास्त्र सांगतं की आपण आपलं आंतरिक हृदय याचा शृंगार केला पाहिजे आणि याचा शृंगार म्हणजे काय की आपल्यामध्ये किती आध्यात्मिक गुणांचा विकास झालेला आहे. जितका आपला आध्यात्मिक गुणांनी आपलं हृदय शुद्ध होईल तितके लवकर भगवंत आपल्या हृदयामध्ये लीला करतील. म्हणून नाम रूप गुण आणि लीला, लीला बाहेर दिसत नाहीत, हृदयामध्ये दिसतात लीला. तर या लीला दिसण्यासाठी सुरुवातीला हृदय अतिशय विनम्र भावनेने, आणि हा जो प्रसंग आहे हा प्रसंगामध्ये प्रभुपाद सांगतात की असाधारण सहनशीलता या प्रसंगामध्ये दिसते. प्रभुपादांचं एक स्टेटमेंट आहे, असाधारण सहनशीलता, जी सहनशीलता अतिशय कठीण आहे. एका राजाचा एवढा मोठा अपमान आणि समाजाकडून निंदा, गुरूंच्याकडून शाप, एवढं सगळं असून सुद्धा बली महाराज भगवंतांच्यावर त्यांची श्रद्धा अतिशय स्थिर आहे. त्यांनी का म्हणून विचारलं नाही, का विचारणे म्हणजे काय, त्यांची श्रद्धा कमकुवत आहे. तर ते पूर्णपणे भगवंतांना समर्पित होते आणि असाधारण सहनशीलतेचं हे प्रकटीकरण आहे. म्हणून हा हे साधकांसाठी आदर्श स्तर आहे. या स्तराची प्राप्ती करणे साधक जीवनाचं एक ध्येय असलं पाहिजे. आणि साधक जीवन काय असतं, आपण कधी विचलित होतो, कधी अपयशी होतो, कधी रडतो, कधी पडतो, ही साधक अवस्था आहे. आणि साधक अवस्थेमध्ये राहत असताना आपण या लोकांचा आदर्श ठेवून जर निरंतर स्मरण केलं तर ही आहे भागवत विधी. म्हणून ज्याप्रमाणे भगवंतांशी जर का आपला संबंध जोडला गेला तर आपण या मार्गामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी जरी आल्या तरी आपण सहन करण्याची क्षमता ठेवू शकतो. जसं एखादी स्त्री विवाह झाल्यानंतर तिचा संबंध पतीशी जोडला जातो आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा तिला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, म्हणजे थोडक्यात सासुरवास होतो, त्रास होतो, या सगळ्या गोष्टी ती सहन करते. कुणासाठी? त्या पतीच्या संतुष्टीसाठी. तसं साधकाने भगवंतांशी लग्न केलेलं आहे आणि या भगवंतांच्या प्राप्तीसाठी जीवनामध्ये समस्या निश्चित येतील. या समस्यांना आपण भक्तांच्या संघामध्ये राहताना पण पाहतो की आपल्याला कधी कोण चांगलं म्हणेल, कधी कोण वाईट म्हणेल, तुम्ही कितीही चांगली सेवा केली तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोणी दोषारोपण करेल, अशा अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम समस्यांना तोंड देत देत जेव्हा आपलं हृदय शुद्ध होईल, डेकोरेट होईल, तेव्हा आपण भगवंतांना आपल्या हृदयामध्ये आकर्षित करू शकतो. आणि याच्यासाठी सहनशीलता हा एकमेव रामबाण औषधी आहे. आणि त्याच्या खाली मग काउन्सिलर, मीटिंग, मन मोकळं करणे, चर्चा करणे, या सगळ्या गोष्टी अतिशय टेम्पररी आहेत, याचा मी अनुभव घेतला. तर ऍक्च्युली या सर्व गोष्टी खरोखर टेम्पररी आहेत. तर जर जितका आपण सहनशील बनू तितका आपण भगवंतांना आकर्षित करू शकतो. आणि साधक अवस्थेमध्ये अपयश बऱ्याच वेळा येणार, अपयश येणार, पश्चाताप होणार, परत उठणार, परत ट्राय करणार, परत अपयश येणार. म्हणून अपयश ही यशाची पहिली पायरी असते. असं अपयश प्राप्त करत करत निश्चित भगवंत आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात. म्हणून संबंध ज्ञान जितकं पक्कं असेल तितकं आपण भक्तीमध्ये दृढ आहोत असं समजलं पाहिजे. भगवंत हे माझे स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे आणि त्यांची भक्ती सेवा प्राप्त करणे हे माझ्या जीवनाचं उद्देश आहे. आणि माझ्यासोबत राहणारे जे काही भक्त मंडळी आहेत यांची पण तितक्याच आदराने, तितक्याच सन्मानाने सेवा केली पाहिजे जितके आपण भगवंतांची करतो. या भावनेने जर का आपण भक्ती करत राहू आणि त्याचबरोबर सहनशीलतेचे जी काही ताकद आहे, ही बळ आहे, फक्त हरिनाम प्रभूंच्या माध्यमातून भेटतं. जेवढा आपण भावनेने, भाव ओतून भगवंतांचा आश्रय घेऊ तितका आपण हरिनामाशी घनिष्ठ होऊ आणि जितका हरिनामाशी जोडले जाऊ तितका आपल्या हृदयामध्ये आंतरिक आध्यात्मिक गुणांचा विकास होईल. जितका विकास होईल तेवढ्या लवकर भगवंत आपल्याकडे आकर्षित होतील. म्हणून वय वाढत जाईल पण वैराग्य येणार नाही, म्हणून खूप भक्तीमध्ये सिरियस व्हावं लागणार आहे. म्हणून शरीर झिजत जाईल पण शरीराचं मर्म पण कळणार नाही की शरीर मी कशासाठी प्राप्त केलं होतं. तर दिवस निघून जातील पण आध्यात्मिक प्रगती होती की नाही माहिती नाही. तर त्यासाठी हरिनामाशी संपर्क फार महत्वाचा आहे. जितका आपण हरिनामाशी जोडले जाऊ, भगवंताचं नाम म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेत. आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना प्रश्न विचारला होता की द्रौपदीने म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, जेव्हा चॅन्टिंग करतो आपण, भगवंताचं नाम घेतो, तेव्हा मायारूपी अनर्थ इतके आक्रमण करतात की आपल्याला नाम श्रवण करू देत नाही. तेव्हा महाराजांनी एक उदाहरण दिलं की पहा, भागवतम काय शिकवतं की भागवतम आश्रय घ्यायला शिकवतं. तुम्ही ज्या पण स्तरावर आहात तुम्हाला अनर्थ त्रास देतात, तुम्हाला तुमचा मित्र त्रास देते, तुम्हाला नातेवाईक त्रास देतात, तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही श्रीकृष्णांचा कसा आश्रय घेतात पूर्ण शरणागतीने, कृष्ण तुम्हीच मला रक्षण करणार आहेत, तुम्हीच माझं वाचवणार आहेत. आणि या सर्व अनर्थ अतिशय टेम्पररी, त्यामुळे भगवंतांची कृपा तुम्ही आकर्षित करा. जेव्हा कृपा प्राप्त होईल तेव्हा अनर्थ तुम्हाला नमस्कार करतील. तर हा भक्ती प्रकट करण्याचा शरणागतीचा मार्ग आहे. आणि या अध्यायामध्ये, या एपिसोडमध्ये भली महाराज सांगतात की इतिहासामध्ये अनेक मोठमोठे लोकांनी जनकल्याणासाठी, हा जो श्लोक आहे अतिशय सुंदर आहे, श्रेय कुर्वंती भूतानाम, श्रेय म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींनी जनहिताच्या कल्याणासाठी, श्रेय कुर्वंती भूतानाम साधो दुस्त जासुभी, जे साधू पुरुषांनी जे त्याग करणे अतिशय कठीण आहे ते म्हणजे दधीची ऋषींनी. आपण इतिहासामध्ये पाहतो 6व्या स्कंदामध्ये वर्णन आहे की देवता दधीची ऋषींकडे आले आणि म्हणाले की तुमचे हाडकं द्या आम्हाला, हाडं द्या. अहो कोण असं मागितल्यावर कोण देणार आहे का? तर दधीची ऋषी म्हणाले, का बाबा कशासाठी पाहिजे तुम्हाला? दधीची ऋषी म्हणाले की तुमच्याकडून मला काहीतरी उच्च ध्येय जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर मी माझे हाडं काय पण प्राण द्यायला पण तयार आहे. मग ते सांगतात की याच्यामागे भगवंतांची योजना आहे, असुरांनी आमच्यावर आक्रमण केलेलं आहे, त्यामुळे तुमच्या हाडांपासून आम्ही एक शस्त्र बनवणार आहेत, त्या शस्त्रामधून, शस्त्राद्वारे वृत्रासुर नावाचा असुराचा वध केला जातो. तर हे जे आहे दुसऱ्याच्या कल्याणासाठी लोकांनी दान दिलेलं आहे, तर माझ्यासमोर साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत प्रकट झालेले आहेत ज्यांच्यासाठी रोज सकाळी उठतो, साधना करतो, नाम जप करतो, सर्व काही त्यांना प्राप्तीसाठी करतो आपण, असे भगवंत माझ्या समोर आज उपस्थित आहेत आणि ते माझ्याकडून दान मागतायत, तर माझं काय आहे असं? एक दिवस तर मृत्यूच्या रूपाने सर्व काही हरण केलं जाणार आहे आणि याचा मी ठेवून तरी काय उपयोग आहे? त्यामुळे भगवंतांना जर समर्पित केलं तर माझं आत्म्याचं कल्याण होणार आहे. या ठिकाणी बली महाराजांचं जे समर्पण आहे, जे आत्मनिवेदन आहे, त्याची अतिशय आदर्श उदाहरण या ठिकाणी भागवतमच्या माध्यमातून व्यासदेवांनी आपल्या समोर प्रकट केलेलं आहे. म्हणून एक आहे परोधर्म, त्या परोधर्माची शिकवण म्हणजे आपलं आंदोलन आहे, आणि अपराधर्म जो आहे तो शुक्राचार्य या ठिकाणी दाखवतात. तर आपापल्या स्तरानुसार प्रत्येक जण बरोबर आहे, शुक्राचार्य पण चुकीचं नाहीत. शुक्राचार्यांचं काम आहे त्यांना काउन्सिलिंग करणे, मार्गदर्शन करणे, पण त्यांना माहिती नव्हतं की यांचा ऑलरेडी प्रेम स्तर प्राप्त केलेला आहे यांनी. तर हा प्रसंग या ठिकाणी अतिशय सुंदर आपल्याला भेटलेला आहे भागवतमच्या माध्यमातून. तर आपण प्रभुपादांच्या चरणी, प्रभुपादांनी अतिशय सुंदर तात्पर्य लिहिले, तुम्ही घरी जाऊन या तात्पर्यांचं अध्ययन करू शकता. तर प्रभुपादांच्या चरणी आपण वारंवार कृतज्ञ असलं पाहिजे. थँक्यू. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहेत?
जय ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय.